ആകാശവാണി മുംബൈ. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या तिन्ही सैन्य दलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. INS विक्रांतवर नौदलाच्या जवानांसोबत साजरी केली दिवाळी. दिवाळीच्या सणाचा सर्वत्र उत्साह. शेअर बाजारातही तेजी. अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर झालेल्या दीपोत्सवाचा दुहेरी विश्वविक्रम. गिनीज बुकमध्ये नोंद. आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 1,566.40 कोटी निधी मंजूर. देशाच्या तिन्ही सैन्य दलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन सिंधू दरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गोवा इथं केलं. गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यापासून जवळच नांगरलेल्या INS विक्रांत या युद्धनौकेवर नौदलाच्या जवानांसोबत प्रधानमंत्र्यांनी दिवाळी साजरी करताना ते बोलत होते. INS विक्रांत ही युद्धनौका म्हणजे आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडिया उपक्रमाचं प्रतीक आहे. ही केवळ एक युद्धनौका नाही तर 21व्या शतकातल्या भारताच्या परिश्रम, प्रतिभा आणि वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. गेल्या दशकभरात भारतीय सेना आत्मनिर्भरतेच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. या काळात 40 पेक्षा जास्त युद्धनौका आणि पाणबुड्या नौदलात दाखल झाल्या असून त्याबाबत स्वदेशीवर भर दिला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. गेल्या दशकभरात संरक्षण उत्पादनात तिप्पट वाढ झाली आहे. तिन्ही सेनादलांसाठी शस्त्र आणि उपकरणांचं उत्पादन देशातच करण्यावर भर दिला जात असून भारत शस्त्रास्त्र निर्यातीत जगातला आघाडीचा देश बनेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला.
औसतन हर 40 दिन में एक नया स्वदेशी युद्धपोत या पनडुब्बी नेवी में शामिल की जा रही. हमारी ब्रह्मोस और आकाश जैसी मिसाइलों ने ऑपरेशन सिंदूर में भी अपनी क्षमता साबित की है. अब दुनिया के कई देश इन मिसाइलों को खरीदना चाहते हैं. भारत तीनों ही सेनाओं के लिए हथियार और उपकरण एक्सपोर्ट करने की क्षमता बिल्ड कर रहा है.
जवानांसोबत दिवाळी साजरी करणं आनंदाची बाब असल्याचं सांगत प्रधानमंत्री मोदी यांनी नौदल जवानांना मिठाईचं वाटप केलं तसंच सैन्य दलाच्या सामर्थ्याचा गौरव केला. काल संध्याकाळी विक्रांतवर आयोजित बडाखाना भोजन समारंभात प्रधानमंत्री सहभागी झाले होते. दीपावलीचा सण सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. राज्यात आज नरक चतुर्दशीनिमित्त घरोघरी चंद्रोदयापूर्वी अभ्यंग स्नान करून फटाके फोडून आणि दिवाळीचा फराळ करून सर्वांनी सणाचा आनंद लुटला. घरोघरी लावलेले विविध आकारांचे आकाशकंदील आणि मनमोहक रांगोळ्या सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. दिवाळी पहाटेनिमित्त शास्त्रीय संगीताच्या मैफिलींचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं होतं. राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फेही मुंबईत विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात झाडगाव इथं नरक चतुर्दशीनिमित्त 18 फुटी नरकासुराचं दहन करण्यात आलं. राज्याच्या काही भागात यंदा दिवाळीवर पूर आणि अतिवृष्टीचं सावट आहे. त्यादृष्टीनं आपद्ग्रस्तांसाठी मदतीचे उपक्रमही दिवाळीनिमित्त राबवले जात आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी दिवाळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दीपावलीचा हा सण अंधकारावर प्रकाशाच्या, अज्ञानावर ज्ञानाच्या आणि अधर्मावर धर्माच्या विजयाचं प्रतीक आहे. देशाच्या विविध भागांमध्ये उत्साहानं साजरा केला जाणारा हा सण प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देतो असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या. देशाच्या विविध भागात दिवाळी विविध पद्धतीनं साजरी होत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळीच्या दिवशी भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. आज आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स 411 अंकांची वाढ नोंदवत 84,363 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये नोंदवलेल्या 30 पैकी 19 कंपन्यांनी वाढ नोंदवली. यात बँका, गुंतवणूक तसंच खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांचा समावेश आहे. जवळपास 2500 अधिक कंपन्यांचे समभाग आज वधारले. लक्ष्मी पूजनानिमित्त उद्या मुंबईच्या शेअर बाजारांमध्ये मुहूर्ताचे सौदे दुपारी 2:15 ते 3:45 या वेळात होणार आहेत. सराफा बाजारात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1.3% वधारला, त्यामुळे 1 तोळा सोन्याचा भाव 1,29,250 रुपयांवर पोहोचला. चांदीच्या भावात मात्र जवळपास 0.5% घट होऊन प्रति किलो चांदीचा भाव 1,56,850 रुपये झाला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.
दिवाळी म्हणजे फराळ,
दिवाळी म्हणजे फटाके,
दिवाळी म्हणजे आतिषबाजी,
दिवाळी म्हणजे रोषणाई, आकाश कंदील,
नवीन कपडे आणि रांगोळ्या, आणि हो दिवाळी अंक,
मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय.
आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येत आहे दीपवाणी,
दर्जेदार कविता, कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी.
जरूर ऐका 17 ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर
दीपवाणी.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपले पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर आज लक्षावधी दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा झाला. यावेळी 2 गिनीज विश्वविक्रमही रचण्यात आले. शरयू तीरावर 26,17,000 पणत्या लावण्यात आल्या, तर एकाच वेळी 2,128 भक्तांनी आरती म्हटली. या विश्वविक्रमांचं औपचारिक प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे. नवी दिल्ली इथल्या विविध देशांच्या राजदूतांनी एकत्र येत आज दिवाळीचा सण साजरा केला. भारतीय संस्कृतीच्या परंपरेची प्रशंसा करत विविध देशांच्या राजदूतांनी आज भारतीय जनतेला दीपोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. या उत्सवात फिनलँड, इस्रायल, ऑस्ट्रिया, ब्राझील तसंच स्वित्झर्लंडच्या राजदूतांसह युरोपीय राष्ट्रांचे राजदूतही उत्साहानं सहभागी झाले होते. याप्रसंगी प्रश्नमंजुषा, विविध नृत्य प्रकार, रोषणाई, वाद्यमेळा, रांगोळी प्रदर्शनासारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून 4 दिवसांच्या केरळ दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या तिरुवनंतपुरमला प्रस्थान करून त्या परवा शबरीमाला मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. गुरुवारी त्यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती के आर नारायणन यांच्या तिरुवनंतपुरम इथल्या राजभवनात उभारलेल्या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे. त्याव्यतिरिक्त मुर्मू श्री नारायण गुरुसमाधीच्या शताब्दी महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. पालाई इथल्या सेंट थॉमस कॉलेजमध्ये तसंच एर्नाकुलम इथल्या सेंट तेरेसा कॉलेजमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारच्या वाट्याचा दुसरा हप्ता महाराष्ट्राला मंजूर झाला आहे. यामुळे यंदाच्या मान्सून काळात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्यांना तात्काळ मदत देण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी 1,566,40,00,000 रुपयांचा निधी महाराष्ट्राला मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या मदतीसाठी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. ही अग्रिम मदत असून अंतिम मदत प्राप्त करण्यासंदर्भातली प्रक्रिया अजून सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विकसित महाराष्ट्र 2047 सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत विकसित महाराष्ट्र 2047 मसुद्याला मान्यता दिली गेली. आता हा मसुदा मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे. या मसुद्याअंतर्गत 2029-2035 आणि 2047 पर्यंत 3 टप्प्यात विकसित महाराष्ट्राचं ध्येय गाठण्यासाठीचा मार्गदर्शक आराखडा मांडण्यात आला आहे. या मसुद्याच्या अनुषंगानं यापुढे मंजुरी आणि कार्यवाहीकरता सर्व संबंधित यंत्रणा आणि विभागांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. राज्यातल्या विविध आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीनं शासन वॉर रूम स्थापन करणार आहे. हा विशेष कक्ष मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या देखरेखीखाली काम करणार असून अध्यक्षपदी सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या तिन्ही सैन्य दलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. आयएनएस विक्रांतवर नौदलाच्या जवानांसोबत साजरी केली दिवाळी. दिवाळीच्या सणाचा सर्वत्र उत्साह. शेअर बाजारातही तेजी. अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर झालेल्या दीपोत्सवाचा दुहेरी विश्वविक्रम. गिनीज बुकमध्ये नोंद. आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 1,566.40 लाख रुपये निधी मंजूर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.